काहीही न मागता सारं काही मिळण्याचं भाग्य लाभलं की काहीही न सांगता सारं कसं आपोआप समजतं. मग निशब्द केशराची हाक रंगत असताना पहाटेची ललाट रेषा होते आणि चंद्राबरोबर भाषाही बुडून जाते. खरंच सुख कसं मुक करतं माणसाला. मंगेश पाडगावकर यांच्या या गीताला संगीत दिलंय अरुण पौडवाल यांनी आणि गीत गायलं आहे अनुराधा पौडवाल यांनी.
Cheers.